शक्त्यायुक्ता यदि भवति शक्त प्रभवितुम् न चेदेवं देवो न खलु कुशल स्पन्दितुमपि अतस्त्वामाराध्यां हरिहर विरिञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृत पुण्य प्रभवति तनीयां सम्पांसुं तव चरण पङ्केरुह भवम् विरिञ्चिः सञ्चिन्वन् विरचयति लोकान विकलम् वहत्येनं शौरिः कथमपि सहस्रेण शिरसा हरः संक्षुद्यैनं भजति भसितो धूलन विधिम् अविद्यानामन्तस्तिमिरमिहिरद्वीपनगरी जडानां चैतन्यस्तबकमकरन्दश्रुतिझरी दरिद्राणां चिन्तामणिगुणनिका जन्मजलधौ निमग्नानां दंश्रामुररिपुवराहस्य भवति त्वदन्यपाणिभ्यामभयवरदो दैवतगणः त्वमेकानैवासि प्रकटितवराभीत्यभिनय भयात्रातुं दातुं फलमपि च वाञ्छा समधिकम् शरण्ये लोकानां तव हि चरणावेव निपुणौ हरिस्त्वामाराध्य प्रणतजन सौभाग्यजननी पुरा नारी भूत्वा पुररिपुमपेक्षोभमनयत् स्मरोऽपि त्वां नत्वा रतिनयनलेह्येन वपुष मुनीनामप्यन्तः प्रभवति हि मोहाय महता धनुःपौष्पं मौर्वी मधुकरमयी पञ्चविशिखाः वसन्तः सामन्तो मलयमरुदायोधनरथः तथाप्येकः सर्वं हिमगिरिसुते कामपि कृपा अपाङ्गार्ते लब्ध्वा जगदितमनङ्गो विजयते क्वणत्काञ्चीदाम करिकलभकुम्भस्तननत परीक्षीणा मध्ये परिणत शरश्चन्द्रवदना धनुर्बाणान् पाशं श्रणिमपि दधाना करतलैः पुरस्तादास्तां नः पुरमथितुराहो पुरुषिक सुधा सिन्धोर्मध्ये सुरविटपि वाटी परिवृते मणिद्वीपे नीपो पवनवति चिन्तामणिगृहे शिवाकारे मञ्चे परमशिव पर्यङ्कनिलया भजन्ति त्वां धन्या कतिचन चिदानन्दलहरीं महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहम् स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपथम् सहस्रारे पद्मे सह रहसि पत्या विहरसे सुधाधारासारैश्चरणयुगलान्तर्विगलितैः प्रपञ्चं सिञ्चन्ति पुनरपि रसाम्नाय महसः अवाप्य स्वां भूमिं भुजगनिभमध्युष्टमलयम् स्वमात्मानं कृत्वा स्वपिशिकुलकुण्डे कुहरिणी शम्भो नवभिरपि मूल प्रकृतिभिः चतुश्चत्वारिंशद्वसुदल कलाश्रत्रिवलय त्रिरेखाभिः सार्धं तव चरणकोणाः परिणताः त्वदीयं सौन्दर्यम् तु हि न गिरिकन्ये तुलयितुम् कवीन्द्राः कल्पन्ते कथमपि विरिञ्चि प्रभृतयः यदा लोकौत्सुक्यादमरललनायान्ति मनसा तपोभिर्दुष्प्रापा शसायोज्य पदवी नरं वर्षीयां सन्नयन विरसं नर्म सुजडम् तवापाङ्गालोके पतितमनुधावन्ति शतशः गलद्वेणी बन्ध कलशविश्रस्तसिचया हठात्त्रट्यत्काञ्चो विगलितदुकोलायुवतयः क्षितौ षट्पञ्चाशद्विसमधिकपञ्चाशदुदके द्वाषष्टिश्चतुरधिकपञ्चाशदनिले दिवि द्विषत्त्रिंशन्मनसि च चतुष्षष्टिरिति ये मयूखस्तेषामप्युपरि तव पादाम्बुजयुगम् शरज्जोत्स्ना शुद्धां शशियुतजटाचूटमकुटां वरत्रासत्राणस्फटिकघुटिका पुस्तककरां सकृन्नत्वानत्वा कथमिव सतां सन्निधधते मधुक्षीरद्राक्षा मधुरि मधुरेणार्पणितयः कवीन्द्राणां चेतः कमलवनबालात परुचिम् भजन्ते ये सन्त कतिचिदरुणामेव भवति विरिञ्चि प्रेयस्यास्तरुणतर शृङ्गारलहरी गभीराभिर्वाभिर्विदधति सतां रञ्जनममी सवित्रीभिर्वाचां शशिमणिशिलाभङ्गरुचिभिः वशिन्याद्याभिस्त्वां सह जननि सञ्चिन्तयति यः सकर्ता काव्यानां भवति महतां भङ्गिरुचिभिः वचोभिर्वाग्देवी वदन कमलामोदमधुरैः तनुच्छायाभिस्ते तरुणतरणि श्रीसरणिभिः दिवं सर्वामुर्वी मरुणिमणिमग्नां स्मरति यः भवन्त्यस्यत्रस्य द्वनहरिणशालीननयनाः सहोर्वश्यावश्य कति कति न गेर्वाणगणिकाः मुखं बिन्दुं कृत्वा कुचयुगमधस्तस्य तदधो हराधं ध्यायेद्यो हरमहिषिते मन्मथकला सद्य संक्षोभं नयति वनिता इत्यति लघु त्रिलोकीमप्याशु भ्रमयति रवेन्दुस्तनयुगा किरन्तीमङ्गेभ्यः किरणनिकुरुम्बामृतरसम् हृदि त्वामाधत्ते हिमकरशिलामूर्तिमिव यः ससर्पाणां दर्पं शमयति शकुन्ताधिप इव ष्टान् दृष्ट्या सुखयति सुधाधारशिरया तटिल्लेखा तन्वीं तपन शशि वैश्वानरमयी निषण्णां षण्णामप्युपरि कमलानां तव कलां महापद्माटव्यां मृदितमलमायेन मनसा महान्तः पश्यन्तो दधति परमाह्लादलहरी भवानि त्वं दासे मयि वितर दृष्टिं सकरुणा इति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानि त्वमिति यः तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज्य पदवी मुकुन्द ब्रह्मेन्द्र स्फुट मकुट नीराजित पद त्वया हृत्वा वामं वपुर परितृप्तेन मनसा शरीरार्धं शम्भोर परमपि शङ्के हृतमभूत् यदेतत्त्वद्रूपं सकलमरुणाभं त्रनयनम् कुचाभ्यामानं रं कुटिलशशिचूडालमकुटम् जगत्सूते धाता हरिरवति रुद्रक्षपयते तिरस्कुर्वन्नेतत्स्वमपि वपुरीशस्तिरयति सदा पूर्वः सर्वं तदिदमनुगृह्णादि च शिवः तवाज्ञामालम्ब्य क्षणचलितयोर्भ्रूलतिकयोः त्रयाणां देवानां त्रिगुणजनितानां तव शिवे भवेत् पूजा पूजा तव चरणयोर्या विरचिता तथा हि त्वत्पादोद्वहनमणिपीठस्य निकटे स्थिता ह्येते शश्वन्मुकुलितकरोतं समकुटः विरिञ्चिप् पञ्चत्वं व्रजति हरिराप्नोति विरतिम् विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम् वितन्द्री माहेन्द्री विततिरपि सम्मीलितदृश महासंहारेऽस्मिन् विहरति सति त्वत्पतिरसौ जपो जल्पः शिल्पं सकलमपि मुद्रा विरचना गतिप्रादक्षिण्य क्रमणमशनाद्याहुतिविधिः प्रणामः संवेशः सुखमखिलमात्मार्पणदृश सपर्यापर्यायस्तव भवतु यन्मे विलसितम् सुधामप्यास्वाद्य प्रतिभयजरा मृत्युहरिणी विपद्यन्ते विश्वे विधिशतमखाद्यादिविशदः करालं यक्ष्वेलं कमलितवतः कालकलना न शम्भोस्तन्मूलं तव जननि ताटङ्कमहिमा किरीटं वैरिञ्चं परिहर पुरकैटभभिदः कठोरे कोटीरे स्खलसि जहि जम्भारि मकुटम् प्रणम्रेष्वेतेषु प्रसभमुपयातस्य भवनम् भवस्याभ्युत्थाने तव परिजनोतिर्विजयते स्वदेहोद्भूताभिर्घृणिभिरणिमाद्याभिरभितो निषेव्ये नित्ये त्वामहमिति सदा भावयति यः किमाश्चर्यं तस्य त्रिनयन समृद्धिं तृणयतो महासंवर्ताग्निर्विरचयति नीराजनविधिम् चतुष्षष्ट्या तन्त्रे सकलमतिसन्धाय भुवनम् ಸ್ಥಿತಸ್ತತ್ತತ್ಸಿದ್ಧಿ ಪ್ರಸವ ಪರತಂತ್ರೇರ್ ಪಶುಪತಿಃ ಪುನಸ್ತ್ವನ್ ನಿರ್ಬಂಧಾದಖಿಲ ಪುರುಷಾರ್ಥೈಕ ಘಟನಾ ಸ್ವತಂತ್ರಂ ತೇ ತಂತ್ರಂ ಕ್ಷಿತಿತಲಮವಾತೀತರದಿದಂ ಶಿವಶಕ್ತಿ ಕಾಮಕ್ಷಿತಿರಥರವಿಶೀತ ಕಿರಣಃ ಸ್ಮರೋಹಂ ಶಶ್ಚಕ್ರಸ್ತದನು ಚ ಪರಾಮಾರಹರಯಃ ಅಮೀಹೃಲ್ಲೇಖಾಭಿಸ್ತಿಸೃಭಿರವಸಾನೇಷು ಘಟಿತಾ ಭಜಂತೆ ವರ್ಣಾಸ್ತೆ ತವ ಜನನಿ ನಾಮಾವಯವತಾ ಸ್ಮರಂ ಯೋನಿಂ ಲಕ್ಷ್ಮೀಂ ತ್ರಿತಯಮಿದಮಾದೌ ತವ ಮನೋಃ ನಿಧಾಯೈಕೇ ನಿತ್ಯೇ ನಿರವಧಿ ಮಹಾಭೋಗರಸಿಕಾಃ ಭಜಂತಿ ತ್ವಾಂ ಚಿಂತಾಮಣಿಗುಣ ನಿಬದ್ಧಾಕ್ಷವಲಯಃ ಶಿವಾಗ್ನೌ ಜುಹ್ವಂತಃ ಸುರಭಿಘೃತಧಾರಾಹುತಿಶತೈಃ ಶರೀರಂ ತ್ವಂ ಶಂಭೋ ಶಶಿಮಿಹಿರವಕ್ಷೋರುಹಯುಗಂ ತವಾತ್ಮಾನಂ ಮನ್ಯೇ ಭಗವತಿ ನವಾತ್ಮಾನಮನಘಂ ಅತಃ ಶೇಷಶೇಷೀತ್ಯಯಮುಭಯ ಸಾಧಾರಣತಯಾ ಸ್ಥಿತ ಸಂಬಂಧೋ ವಾಂ ಸಮರಸ ಪರಾನಂದ ಪರಯೋಃ ಮನಸ್ತ್ವಂ ವ್ಯೋಮತ್ವಂ ಮರುದಸಿ ಮರುತ್ಸಾರಥಿರಸಿ ತ್ವಮಾಪಸ್ತ್ವಂ ಭೂಮಿಸ್ತ್ವಯಿ ಪರಿಣತಾಯಾಂ ನಹಿ ಪರಂ ತ್ವಮೇವ ಸ್ವಾತ್ಮಾನಂ ಪರಿಣಮಯಿತುಂ ವಿಶ್ವವಪುಷ ಚಿದಾನಂದಾಕಾರಂ ಶಿವ ಯುವತಿ ಭಾವೇನ ಬಿಭೃಷೇ ತವಾಜ್ಞಾಚಕ್ರಸ್ಥಂ ತಪನ ಶಶಿಕೋಟಿದ್ಯುತಿಧರಂ ಪರಂ ಶಂಭುಂ ವಂದೇ ಪರಿಮಿಲಿತ ಪಾರ್ಶ್ವಂ ಪರಚಿತ ಯಮಾರಾಧ್ಯನ್ ಭಕ್ತ್ಯಾ ರವಿಶಶಿ ಶುಚೀನಾಮ ವಿಷಯೇ ನಿರಾಲೋಕೇ ಲೋಕೇ ನಿವಸತಿ ಹಿ ಭಾಲೋಕ ಭುವನೇ ವಿಶುದ್ಧೌ ತೇ ಶುದ್ಧ ಸ್ಫಟಿಕ ವಿಷದಂ ವ್ಯೋಮ ಜನಕಂ ಶಿವಂ ಸೇವೇ ದೇವೀಮಪಿ ಶಿವ ಸಮಾನ ವ್ಯವಸಿತ ಯಯೋ ಕಾಂತ್ಯಾ ಯಾತ್ಯಾ ಶಶಿಕಿರಣ ಸಾರೂಪ್ಯ ಸರಣೇ ವಿಧೂತಾಂತರ್ಧ್ವಾಂತ ವಿಲಸತಿ ಚ ಕೋರಿವ ಜಗತಿ ಸಮುನ್ಮೀಲತ್ ಸಂವಿತ್ ಕಮಲಮಕರಂದೈಕರಸಿಕಂ ಭಜೇಹಂ ಸದ್ವಂದ್ವಂ ಕಿಮಪಿ ಮಹತಾಂ ಮಾನಸಚರಂ ಯದಾಲಾಪಾದಷ್ಟಾದಶಗುಣಿತ ವಿದ್ಯಾ ಪರಿಣತಿ ಯದಾದತ್ತೆ ದೋಷಾತ್ ಗುಣಮಖಿಲ ಮಧ್ಯಪ್ಪಯೈವ ತವ ಸ್ವಾಧಿಷ್ಠಾನೇ ಹುತವಹಮಧಿಷ್ಠಾಯ ನಿರತಂ ತಮೀಡೇ ಸಂವರ್ತಂ ಜನನಿ ಮಹತೀಂ ತಾಂಚ ಸಮಯ ಯದಾ ಲೋಕೇ ಲೋಕಾನ್ ದಹತಿ ಮಹತಿ ಕ್ರೋಧ ಕಲಿತೆ ದಯಾದ್ರಾಯಾ ದೃಷ್ಟಿ ಶಿಶಿರಮುಪಚಾರಂ ರಚಯತಿ ತಟಿತ್ವಂತಂ ಶಕ್ತ್ಯಾತಿಮಿರ ಪರಿಪಂಥಿ ಸ್ಫುರಣಯ ಸ್ಫುರನ್ನಾನಾರತ್ನಾಭರಣ ಪರಿಣದ್ಧೇಂದ್ರ ಧನುಷಂ ತವ ಶ್ಯಾಮಂ ಮೇಘಂ ಕಮಪಿ ಮಣಿಪೂರೈಕ ಶರಣಂ ನಿಷೇವೇ ವರ್ಷಂತಂ ಹರಮಿಹಿರ ತಪ್ತಂ ತ್ರಿಭುವನಂ ಸಮಯಯಾಲಾಸ್ಯ ಪರಯ ನವಾತ್ಮಾನಂ ಮನ್ಯೇ ನವರ ಸಮಹಾತಾಂಡವ ನಟಂ ಉಭಾಭ್ಯಾಮೇತಾಭ್ಯಾಮುದಯ ವಿಧಿ ಮುದ್ದಿಶ್ಯ ದಯಯ ಸನಾಥಾಭ್ಯಾಂ ಜನ್ಯೇ ಜನಕ ಜಗದ್ದಿದಂ ಗತೈರ್ಮಾಣಿಕ್ಯತ್ವಂ ಗಗನಮಣಿಭಿಃ ಸಾಂದ್ರ ಘಟಿತಂ ಕಿರೀಟಂ ತೇ ಹೈಮಂ ಹಿಮಗಿರಿಸುತೇ ಕೀರ್ತಯತಿ ಯಃ ಸನಿಡೇಯಚ್ಛಾಯಾಶ್ಚೂರಣ ಶಬಲಂ ಚಂದ್ರಶಕಲಂ ಧನುಸೌನಾಸೀರಂ ಕಿಮಿತಿ ನ ನಿಬಧ್ರಾತಿ ಧಿಷಣ ಧುನೋತು ಧ್ವಾಂತಂ ನ ಸ್ಥುಲಿತ ಗಲಿತೇಂದೀವರವನಂ ಘನ ಸ್ನಿಗ್ಧ ಶ್ಲಕ್ಷ್ಣಂ ಚಿಕುರ ನಿಕುರುಂಬಂ ತವ ಶಿವೇ ಯದೀಯಂ ಸೌರಭ್ಯಂ ಸಹಜಮುಪಲಬ್ಧುಂ ಸುಮನಸೋ ವಸಂತ್ಯಸ್ಮಿನ್ ಮನ್ಯೇ ವಲಮಥನ ವಾಟಿ ವಿಟಪಿನ ತನೋತು ಕ್ಷೇಮಂ ನಸ್ತವ ವದನ ಸೌಂದರ್ಯ ಲಹರಿ ಪರಿವಾಹ ಸ್ರೋತ ಸರಣಿರಿವ ಸೀಮಂತ ಸರಣಿಹಿ ವಹಂತಿ ಸಿಂಧೂರಂ ಪ್ರಬಲ ಕಮರಿ ಭಾರತಿ ಮಿರ ವೃಂದೈರ್ಬಂದೇ ಕೃತಮಿವ ನವೇನಾರ್ಕ ಕಿರಣಂ ಅರಾಲೈ ಸ್ವಾಭಾವ್ಯಾದಲಿ ಕಲಭಸ ಶ್ರೀಭಿರಲಕೈಃ ಪರೀತಂ ತೇ ವಕ್ತ್ರಂ ಪರಿಹಸತಿ ಪಂಕೇರುಹ ರುಚಿಂ ದರಸ್ಮೇರೇ ಯಸ್ಮಿನ್ ದಶನ ರುಚಿ ಕಿಂಜಲ್ಕ ರುಚಿರೇ ಸುಗಂಧೌ ಮಾದ್ಯಂದಿ ಸ್ಮರದಹನ ಚಕ್ಷುರ್ಮಧುಲಿಹ ಲಲಾಟಂ ಲಾವಣ್ಯದ್ಯುತಿ ವಿಮಲಮಾಭಾತಿ ತವ ಯತ್ ದ್ವಿತೀಯಂ ತನ್ಮನ್ಯೇ ಮಕುಟ ಸ್ಫೋಟಘಟಿತಂ ಚಂದ್ರಶಕಲಂ ವಿಪರ್ಯಾಸನ್ಯಾಸಾದುಭಯಮಪಿ ಸಂಭೂಯ ಚ ಮಿಥಃ ಸುಧಾಲೇಪಸ್ಯೋತಿಃ ಪರಿಣಮತಿರಾಕಾಹಿ ಮಕರಃ ಭ್ರುವೌ ಭುಗ್ನೇ ಕಿಂಚಿತ್ ಭುವನ ಭಯಭಂಗಂ ವ್ಯಸನಿನೇ ತ್ವದೀಯೇ ನೇತ್ರಾಭ್ಯಾಂ ಮಧುಕರ ರುಚಿಭ್ಯಾಂ ಧೃತಗುಣಂ ಧನುರ್ಮನ್ಯೇ ಸವ್ಯೇ ತರಕರ ಗೃಹೀತಂ ರತಿಪತೇ ಪ್ರಕೋಷ್ಠೇ ಮುಷ್ಟೌ ಚ ಸ್ಥಗಯತಿ ನಿಗೂಢಾಂತರಮು ಮೇ ಅಹಸ್ಸೂತೆ ಸೌವ್ಯಂ ತವ ನಯನ ಮರ್ಕಾತ್ಮಕತಯಾ ತ್ರಿಯಾ ಮಾಂ ವಾಮಂ ತೇ ಸೃಜತಿ ರಜನೀ ನಾಯಕತಯಾ ತೃತೀಯಾ ತೇ ದೃಷ್ಟಿರ್ದರ ದಲಿತ ಹೇ ಮಾಂ ಭುಜ ರುಚಿ ಸಮಾಧತ್ ತೇ ಸಂಧ್ಯಾಂ ದಿವಶ ನಿಶಯೋರಂತರಚರೀ ವಿಶಾಲ ಕಲ್ಯಾಣಿ ಸ್ಫುಟ ರುಚಿರಯೋಧ್ಯಾ ಕುವಲಯೈಹಿ ಕೃಪಾಧಾರಾಧಾರ ಕಿಮಪಿ ಮಧುರಾ ಭೋಗವತಿ ಕಾ ಅವಂತಿ ದೃಷ್ಟಿಸ್ತೆ ಬಹುನಗರ ವಿಸ್ತಾರ ವಿಜಯ ಧ್ರುವಂ ತತ್ತನ್ನಾಮ ವ್ಯವಹರಣ ಯೋಗ್ಯ ವಿಜಯತೆ ಕವೀನಾಂ ಸಂದರ್ಭಸ್ತಬಕಮಕರಂದೈಕರಸಿಕಂ ಕಟಾಕ್ಷಂ ವ್ಯಾಕ್ಷೇಪ ಭ್ರಮರಕಲಭಂ ಕರ್ಣಯುಗಳಂ ಅಮುಂಚಂತೌ ದೃಷ್ಟ್ವಾ ತವ ನವರಸಾಸ್ವಾದ ತರಳೌ ಅಸೂಯಾ ಸಂಸರ್ಗಾದಲಿಕ ನಯನಂ ಕಿಂಚಿದರುಣಂ ಶಿವೇ ಶೃಂಗಾರಾರ್ದ್ರಾ ತದಿತರ ಜನೆ ಕುತ್ಸನ ಪರ ರೋಷ ಗಂಗಾಯಾಂ ಗಿರಿಶ ಚರಿತೆ ವಿಸ್ಮಯವತಿ ಹರಾಹಿಭ್ಯೋ ಭೀತ ಸರಸಿರುಹ ಸೌಭಾಗ್ಯ ಜನನಿ ಸಖೀಷು ಸ್ಮೇರಾತೆ ಮಯಿ ಜನನಿ ದೃಷ್ಟೆ ಸಕರುಣಾ ಗತೆ ಕರ್ಣಾಭ್ಯರ್ಣಂ ಗರುತ ಇವ ಪಕ್ಷ್ಮಾಣಿ ದಧತಿ ಪುರಾಂಭೇತುಶ್ಚಿತ್ತ ಪ್ರಶಮರಸ ವಿದ್ರಾವಣ ಫಲೇ ಇಮೇ ನೇತ್ರೇ ಗೋತ್ರಾಧರಪತಿ ಕುಲೋತ್ತಂ ಸಕಲಿಕೆ ಸ್ಮರ ಶರ ವಿಲಾಸಂ ಕಲಯತ ವಿಭಕ್ತತ್ರೈವರ್ಣ್ಯಂ ಯತಿ ಕರಿತ ಲೀಲಾಂಜನತಯ ವಿಭಾತಿ ತ್ವನ್ನೇತ್ರತ್ರತಯಮಿದಮೀಶಾನದಯಿತೆ ಪುನಃ ಸೃಷ್ಟುಂ ದೇವಾನ್ ದ್ರುಹಿಣ ಹರಿ ರುದ್ರಾನುಪರತಾನ್ ರಜಸ ತ್ವಂ ಬಿಭ್ರತ್ತಮಯಿತಿ ಗುಣಾನಾಂ ತ್ರಯಮಿವ पशुपति पराधीन हृदये दयामित्रे नेत्रैररुणधवलश्यामरुचिभिः न दर्शोणो गङ्गा तपनतनयेति ध्रुवममुम् त्रयाणां तीर्थानामुपनयसि सम्भेदमनघम् निमेषोन्मेषाभ्यां प्रलयमुदयं याति जगति वेत्याहुः सन्तो धरणिधर राजन्यतनये त्वदुन्मेष जातं जगदिदमशेषं प्रलयतः परित्रातुं शङ्के परिवृतनिमेषास्तव दृशः पर्णे कर्णे जपनयन पैशून्यचकिता निलीयन्ते तो ये नियतमनिमेषाश्च फलिकाः इयञ्च श्रीर्बद्धच्छदपुटकवाटं कुवलयम् जहाति प्रत्युषे निशि च विघटय प्रविशति दृशाद्राघीयस्यादरदलितनीलोत्पलरुचा दवीयां संदीनं स्नपय कृपया मामपि शिवे अनेनायं धन्यो भवति न च देहानिर्यता वने वा हर्म्ये वा समकरनिपातो हिमकरः अराळं ते पाळीयुगळमगराजन्यतनये न केशामाधत् ते कुसुमशरकोदण्डकुतुकम् तिरश्चीनो यत्र श्रवणपथमुल्लङ्घ्य विलसन् अपाङ्गव्यासङ्गो दिशति शरसन्धानधिषणा स्फुरद्गण्डाभोग प्रतिफलितताटङ्कयुगळम् चतुश्चक्रम् मन्ये तव मुखमिदं मन्मथरथम् यमारुह्य द्रुह्यत्यवनिरथमर्केन्दुचरणम् महावीरो प्रमथपतये सज्जितवते सरस्वत्या सूक्तिरमृतलहरी कौशलहरीः पिबन्त्या सर्वाणि श्रवणचुळुकाभ्यामविरलम् चमत्कारश्लाघा चलितशिरस कुण्डलगणो झणकारैस्तारै प्रतिवचनमाचष्ट इव ते ध्वजपटी त्वदीयो नेदीयः फलतु फलमस्माकमुचितम् वहत्यन्तर्मुक्ता शिशिरकरणे श्वासगलितम् स समृद्ध्यायत संभरिरपि समुक्ता मणिधरः प्रकृत्या रक्तायास्तव सुदति दन्तच्छदरुचेः प्रवक्ष्ये सादृश्यम् जनयतु फलम् विद्रुमलत न बिम्बम् तद्बिम्ब प्रतिफल न रागदरुणितम् तुला मध्यारोढुम् कथमिव विलजेत कलय ज्योत्स्नाजालम् तव वदन चन्द्रस्य पिबता चकोराणामासीदतिरसतया चञ्जुजडिमा अतस्ते शीतांशोरमृतलहरी माम्लरुचयः पिबन्ते स्वच्छम् निशि भृशम् काञ्जिकधिया अविश्रान्तम् पत्युर्गुणगण कथाम्रेडन जपा पुष्पच्छाया तव जननि जिह्वा जयति सा यदग्रासीनाया स्फटिक धृषद विमयी सरस्वत्या मूर्ति परिणमति माणिक्य वपुष रणे जित्वा दैत्यानपहृत शिरस्त्रैः कवचिभिः निवृत्तैश्चण्डाम् शत्रुपुरहर निर्माल्य विमुखैः विशाखेन्द्रोपेन्द्रैः शशिविशद कर्पूरशकला विलीयन्ते मातस्तव वदन ताम्बूलकबलाः विपञ्च्या गायन्ति विविधमपदानम् पशुपतेः त्वयारब्धे वक्तुम् चलितशिरसा साधुवचने तदीयैर्माधुर्यैरपलपित यति चोळेन निभृतम् कराग्रेण स्पृष्टम् तु हि न गिरिणा वत्सलतया गिरीशेनोदस्तम् मुहुरधरपानाकुलतया करग्राह्यम् शम्भोर्मुखमुकुरवृन्द सुते कथङ्कारम् ब्रूमस्तव चुबुकमौपम्यरहितम् भुजाश्लेषा नित्यम् पुरदमयिथुक्कण्टकवती तव ग्रीवाधत्ते मुखकमलनाळश्रियमियम् स्वतश्वेता काला गरुबहुलजम्बालमलिना प्रणाली लालित्यम् वहति यदधोहारलतिका गले रेखास्तिस्रो गतिगमक गीतैक निपुणे विवाहव्यानद्ध प्रगुणगुणसङ्ख्या प्रतिभुवः विराजन्ते नानाविधम ಮಾನೈವತೆ ಮೃಣಾಳೀ ಮೃದ್ವೀನಾಂ ತವ ಭುಜಲತಾನಾಂ ಚತಸೃಣಾಂ ಚತುರ್ಭಿಃ ಸೌಂದರ್ಯಂ ಸರಸಿಜ ಭವಸ್ತೌತಿ ವದನೈಃ ನಖೇಭ್ಯಃ ಸಂತ್ರಸ್ಯನ್ ಪ್ರಥಮಮಥನಾದಂಧಕರಿಪೋಃ ಚತುರ್ನಾಂ ಶೀರ್ಷಾಣಾಂ ಸಮಮಭಯಹಸ್ತಾರ್ಪಣಧಿಯಾಂ